या गोड अभंगानंतर आपण आपल्या कार्यक्रमात एक छोटासा पण आपल्याला सगळ्यांना आवडणारा असा बदल केला अशी इच्छा आता कोणाला तरी बोलवतोय आपण त्याची वाट बघूया. राजेश जी माझे माहेर पडले
Ah!